नमस्कार, मी जागृती भावसार. लोकशाही लोकलाईव्हच्या ऑडिओ बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज 10 ऑगस्ट गुरुवार. ऐकूया आजच्या महत्वाच्या ठळक घडामोडी. तापी आणि गिरण्यासह अन्य नद्यांच्या काठांवर गावठी दारूचा हातभट्टी यांचे जास्त प्रमाण वाढलेले आहे. या हातभट्ट्यांपर्यंत पोहोचण्याआधीच आरोपी सावध होत असल्याने सातत्याने कारवाई करण्यात अपयश येत आहे. त्यावर पर्याय म्हणून राज्य उत्पादन शुल्क विभागाने ड्रोन कॅमेराच्या मदतीने हातभट्टी याचा शोध घ्यायचा आणि बोटीद्वारे घटनास्थळी आरोपींवर झडप घालायची. यासाठी एक मिशन हाती घेतलं आहे. महामार्गाला लागून थाटण्यात येत असलेल्या भाजी बाजार विक्रेत्यांसोबतच ग्राहकांसाठीही धोकादायक ठरत आहे. बुधवारच्या पिंपराळा बाजाराची गर्दी थेट महामार्गावरच येऊ लागली आहे. महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांची गती तसेच सातत्याने होत असलेले अपघात या बाजारालाच धोक्याची घंटा देत आहे. एसटी महामंडळाच्या जळगाव विभागाने उत्पन्नात राज्यात प्रथम क्रमांक पटकावल्यानंतर आता जळगाव विभाग आणखी कात टाकणार आहे. जिल्ह्यातील सर्व बसस्थानकांचा विकास केला जाणार असून त्यासाठी 102 कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आलेला आहे. लवकरच प्रस्ताव मंजूर होऊन निधी वितरित केला जाणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री यांनी दिले आहे. सोबतच जिल्ह्यासाठी 141 इलेक्ट्रिक बसेस मंजूर करण्यात आलेल्या आहेत. घर बंद करून मालक ड्युटीवर गेलेले असताना घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोने चांदीच्या दागिन्यांसह रोख 10,000 रुपये असा एकूण 2,29,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. मोदी सरकार विरोधात अविश्वास ठरावावर लोकसभेत सुरू असलेल्या चर्चेला दुसऱ्या दिवशी सत्ताधारी व विरोधी पक्षांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. केंद्रातील सरकारने मणिपूरमध्ये भारत मातेची देशाची हिंदुत्वाची हत्या केली अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या पावसाची स्थिती पाहिली तर मान्सून संमिश्र राहिल्याचं चित्र आहे. कारण जून मध्ये पावसाने पाठ फिरवली तर जुलै महिन्यात रेकॉर्ड ब्रेक पाऊस जिल्ह्यात झाला. दरम्यान अल निनो सक्रिय होत असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. राज्याच्या अफलातून विनोदी टायमिंग मध्ये अनेक जण त्यांचे फॅन्स आहेत असे आपले कॉमेडीचे कलाकार म्हणजे राजपाल यादव. राजपाल यादव यांनी अनेक सिनेमांमधून प्रेक्षकांचं प्रेम मिळवलंय. सध्या राजपाल यादव आणि सांगली शहराचं वेगळंच नातं पाहायला मिळत आहे. राजपाल सध्या सांगलीत त्याच्या आगामी सिनेमाच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे. अशातच राजपालचा सांगलीतला एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात राजपाल ढोल ताशांच्या गजरात भन्नाट नाचताना पाहायला मिळत आहे. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. ऐकूया आजचा प्रेरणादायी सुविचार. दुर्लक्ष करण्याचं कौशल्य वाढवणं यातच खरं सुख आहे. ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडींसाठी ऐकत रहा लोकशाही लोकलाईव्ह, तुमच्या मनातलं.